नमस्कार. स्टोरीटेल ॲपवरून आपण रोज भगवद्गीतेवरचं निरूपण ऐकत आहात. एका वर्षाचा हा ज्ञानयज्ञ आहे आणि पुढेही तो कायम ऐकता येणार आहे. आज आपण 14व्या अध्यायातील 6, 7 आणि 8 या 3 श्लोकांचा विचार करू. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ रजो रागात्मकं विद्धि तृष्णासंग समुद्भवं तान्नि बध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनं तमत्स्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिस् तन्नि बध्नाति भारत. या 3 श्लोकांचा अर्थ असा आहे. भगवान सांगतात,
सॅम्पल कंप्लीट, रेडी टू कंटिन्यू.